नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो, ईडीन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालाक अर्थिक गैरव्यवहाराचे केसीत केली अटक. आप पक्षाची सर्वोच्च न्यायालयात अटकेआड फिर्याद, चल्ला ते कायद्याप्रमाण भाजपाची जाप. भाजपान तामिळनाडूत 9 लोकसभा सुवातींनी वळेरी केली जाहीर. काँग्रेस पक्षान 6 राज्यांनी जाहीर केले 57 उमेदवार. दक्षिण गोय उमेदवाराचे नाव ना. विशिष्ट क्रमांकासहित वेचणूक आयोगान वेचणूक रोख्याविषयी माहिती आपल्या संकेतथळावरवी केली जाहीर. पक्षांची फ्रीज केल्ली बँक खाती वेचणूक खर्चाखातीर मेकळी करपाची काँग्रेसीची मागणी. भाजपा म्हणता खाती न्ही काँग्रेसूच जाल्या फ्रीज. सट्टेबाजी वा जुगाराचो प्रचार प्रसार आणि प्रोत्साहन दिवचे न्ही. माहिती वितरावणी मंत्रालयाची इन्फ्लुएन्सर आणि समाज माध्यमाक शिटकावणी. आता खबरो विस्तारात. दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका सक्त वसुली खात्यान अटक केल्या. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज हांणी समाज माध्यमातील पोस्टावरवी ही माहिती दिली. दिल्ली सौरव घोटाळ्याच्या प्रकरणात अर्थिक गैरव्यवहाराच्या केसीत केजरीवाल हांचे आरोप आशिल्ल्यान तांका अटक केल्या. ईडीचे कारवाये पासून संरक्षण दिवंक दिल्ल्या उच्च न्यायालयान केजरीवाल हांका न्हयकार दिल्या उपरांत थोड्याच वरां भितर ईडीन केजरीवाल हांका तांच्या घरा वचून अटक केली. ईडीन केजरीवाल हांच्या घरा वचून सर्ती घेतली आणि उपरांत तांका अटक केली. आयज केजरीवाल हांका न्यायालया मुखार हाजीर करतले. ईडीच्या मुख्यालयात हे फाटभुंयेर सुरक्षा व्यवस्था खर केल्या. आम आदमी पक्षान केजरीवाल हांच्या अटकेआड सर्वोच्च न्यायालयात फिर्याद केल्या आणि अटक रद्द करची म्हण केल्ल्या अर्जाचेर ताकतिकेची सुनावणी मागल्या. अशी माहिती आपाचो फुडारी आणि दिल्लीचे मंत्री आतिशी हांनी दिल्या. भ्रष्टाचाराच्या आड योग्य कारवाये खातीर चालू आशिल्ली ही योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि प्रतिक्रिया भाजपाचे फुडारी रविशंकर प्रसाद हांनी दिल्या. कायद्याप्रमाण जे किदे ते जातलेच तसे तांणी सांगले. काँग्रेस पक्षाचे फुडारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, अखिलेश यादव हांनी अटकेचेर खर टिका केल्या. भाजपा केजरीवाल हांका भिता, ते खातीर केजरीवाल हांच्या अटकेचे राजकीय कारस्थान अशी टिका गोयचे आम आदमी पक्षाचे फुडारी आदोगाद अमित पालेकार हांनी केल्या. लोकसभेचे वेचणुके खातीर भाजपान काल तिसरी वळेरी जाहीर केली. मात ते तिसरे वळेरीतूय दक्षिण गोयच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले ना. तामिळनाडूतल्या 9 मतदारसंघा खातीर ही वळेरी आसा. तातूंत कोयंबतोर सावन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अन्ना मल्लाय हांका उमेदवारी दिल्या. गोयचो दक्षिण गोय मतदारसंघाचो उमेदवार आज जाहीर जातलो अशी माहिती प्रदेश भाजपा अध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे हांणी खबराकारांक दिल्या. इतले मजगती काँग्रेस पक्षांनी लोकसभे खातीर 6 राज्यांनी 57 उमेदवारांची चौथी वळेरी जाहीर केल्या. जातूंत बिहार, अरुणाचल प्रदेश, अस्तंत बंगाल, पुडुचेरी, केंद्रशासित प्रदेश अशा राज्यांचो आसपाव आसा. अरुणाचलाचे आदले मुखेलमंत्री नाबब तुकी हांका अरुणाचल अस्तंत मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या. पुडुचेरीत आदले मुखेलमंत्री वैथिलिंगम हांका पुडुचेरी लोकसभा मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या. लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी अधीर रंजन चौधरी हांका अस्तंत बंगालात बहरामपूर मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या. मात काँग्रेस पक्षाचे हे वळेरेत गोयच्या दोन्ही लोकसभा उमेदवारांचो आसपाव ना. आता मेरेन भाजपान उत्तर गोयचे उमेदवार म्हण खासदार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांचे नाव जाहीर केला. आजी पक्षान दोन्ही उमेदवारांक जाहीर केल्या जाल्यार काँग्रेस पक्षान एकूण उमेदवार अजून जाहीर केल्लो ना. स्वीज उक्ते बॅडमिंटन सर्तीत भारताचो खडेगाट बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि किरण जॉर्ज आणि प्रियांशू राजावत हांनी सर्तीच्या दादल्या एकोड्या गटात क्वार्टर फायनलीत पावल घाला. स्वित्झर्लंडात बेसन शारात सेंट जेकॉबसल अरेनात राती हे खेळ झाले. श्रीकांतान मलेशियाच्या लिझी जियाक 21-16, 21-15 असो सरळ हारायलो. जाल्यार किरण जॉर्जान फ्रान्साचे एलेक्स लेनियार 18-21, 22-8-20 आनी 21-8-18 असो हारायलो। तुम्ही ह्यो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
वेचणूक आयोगान वेचणूक रोख्याविषयी भारतीय स्टेट बँकेकडच्यान आता मेरेन उपलब्ध जाल्ली पुराय माहिती संकेतस्थळावरवी भौशीक केल्या। जातूंत रोख्यांचे विशिष्ट क्रमांक, ते विकते घेवपी रोखेदार आनी तो निधी घेतिल्ल्या राजकीय पक्षांचे नावांची माहिती आसा। रोखेदाता आनी ते घेतल्या राजकीय पक्षांची स्वतंत्र वळेरी वेचणूक आयोगान भौशीक केल्या। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा उपरांत भारतीय स्टेट बँकेन ही माहिती वेचणूक आयोगाक दिली। ह्या रोख्यांचो वेव्हार करपाचो अधिकार फकत भारतीय स्टेट बँकेकूच आशिल्लो। सगळ्यांत पहिली मार्च 2018 हे वेचणुकेक रोख जाहीर केल्ले। फाटल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयान ते रद्द करी मेरेन तांची खरेदी आनी विक्री चलताली। एसबीआयन जशी दिली तशी माहिती वेचणूक आयोगान आपल्या संकेतस्थळाचेर भौशीक केल्या अशें वेचणूक आयोगान म्हळा। तरंगत्या जुगारी माध्यमांनी चालू आशिल्ली सट्टेबाजी वा जुगाराक प्रोत्साहन प्रचार आनी प्रसार करपी मजकूळ पातळावचो न्ही अशी शिटकावणी माहिती आनी वितरावणी मंत्रालयान संबंधित इन्फ्लुएन्सर्स आनी समाज माध्यमांक दिला। जुगार आनी सट्टेबाजीचे अर्थिक तशेच सामाजिक विपरीत परिणाम जातात। खास करून तरणाट्यांचेर तांचो वायट परिणाम जाता। ह्या निशाद्यावरवी फाटो दिवपी समाज माध्यमां आनी इन्फ्लुएन्साचेर गिरायक हक्क राखण कायदो 2019 सकयल कारवाय जावेता अशी शिटकावणी म्हायती वितरावणी मंत्रालयान दिल्या। लोकशाय बरे तरेन चलतली जाल्यार निपक्ष वेचणुको म्हत्वाच्यो अशें काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी म्हळां। लोकशायेची राखण जातली जाल्यार सत्ताधारी आनी विरोधकांक समान परिस्थिती आनी वातावरण जाय अशें खरगे हांणी नवी दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांच्या परिशदेत उलयताना सांगले। काँग्रेस पक्षाची बँक खाती सध्या फ्रीज केल्यात। लोकसभा वेचणुकेत खर्च करपा खातीर ही खाती मेकळी करची अशें काँग्रेसीन सांगलां। बँक खाती गोठलायली म्हण काँग्रेस पक्षान केल्ल्या आरोपावेल्यान भाजपान काँग्रेस पक्षाचेर खर टिका केल्या। एखाद्यान करबुडणीवेरी केली आसत जाल्यार कायदो ताका ते प्रमाण हाताळटलो। काँग्रेसीची बँक खातीच न्ही, काँग्रेसूच सध्या फ्रीज जाला अशी टिका भाजपाचे म्हणयारे संबीत पात्रा हांणी केल्या। व्हॉट्सएपावरवी सरकाराकडल्यान लोकांक वता ते विकसित भारत संदेश बेगोबेग बंद करचे असो निर्देश वेचणूक आयोगान इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाक दिल्यात। सार्वत्रिक लोकसभा वेचणुकेची वेचणूक आदर्श आचारसंहिता चालीक आसतना अशे तरेचे संदेश लोकांक वतात म्हण वेचणूक आयोगाकडेन कागाळी येताल्यो। ह्या कागाळीची दखल घेवन वेचणूक आयोगान हे पावल उखल्ला। ही पत्रां लोकांक वेचणूक आचारसंहिता लागचे आदी धाडिल्ली, नेटवर्क प्रणालीत आडखळीक लागून ती आता लोकांमेरेन पावता आसतली अशें स्पश्टीकरण इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान ह्या गजालीचेर दिल्या। केंद्र सरकारान माहिती आनी वितरावणी मंत्रालयाचे पत्र सुचोवणी कार्यालयाचे फॅक्ट चेक म्हळ्यारूच वस्तुस्थिती तपासणी फाट्या केंद्र सरकाराचो फॅक्ट चेक विभाग म्हण मान्यताय दिल्या। काल इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान हे विशयी राजपत्रीत अधिसुचोवणी सरकारान जारी केल्या। माहिती आनी वितरावणी मंत्रालय आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान ह्या विभागावरवी फटीच्यो खबरो आनी खास करून समाज माध्यमावरवी पातळावपी फटीच्या दिशाभूल करपी आनी निराधार खबरांक आळाबंद घाला। नोव्हेंबर 2019 पत्र सुचोवणी कार्यालयावरवी फॅक्ट चेक फाटीक चालीक लागिल्लो। केंद्र सरकाराची धोरण उपक्रम आनी येवजण्याविशयी चुकीच्यो गजाली पातळावपाची खबरो हो फॅक्ट चेक फाटो तपासता। पटून एक फावट मुखेल खबरो। ईडीन दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवालाक अर्थिक गैरव्यवहाराच्या केशीत केली अटक। आप पक्षाची सर्वोच्च न्यायालयात अटकेआड फिर्याद, चल्ला ते कायद्याप्रमाण भाजपाची जाप। भाजपान तामिळनाडूत 9 लोकसभा सुवातींनी वळेरी केली जाहीर। काँग्रेस पक्षान 6 राज्यांनी जाहीर केले 57 उमेदवार, दक्षिण गोय उमेदवाराचे नाव ना। विशिष्ट क्रमांका सहित वेचणूक आयोगान वेचणूक लोक्या विशयी म्हायती आपल्या संकेतस्थळावरवी केली जाहीर. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.